आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात आणखी 25 जिल्हा रुग्णालयं सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर शुक्रवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकांवर एकत्र सुनावणी. विधानसभा अध्यक्षांनाही नोटीस. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाहीचं पालन झालं नसल्याचा अजित पवार गटाचा केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पुनरुच्चार. आणि राज्यातल्या बहुतांश भागातून नैऋत्य मोसमी पावसाची माघार. राज्यात आणखी 25 ठिकाणी जिल्हा रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. त्यात आरोग्य विभागाला दिलेला निधी वाढवण्याचाही निर्णय झाला.
जे आरोग्य विभागाला जो काही आपण बजेट लागतं ते देखील जवळपास बजेट दुप्पट बजेट या ठिकाणी खर्च झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी पैसे कमी पडू देणार नाही अशा प्रकारचा देखील निर्णय आज घेण्यात आला.
औषध खरेदी प्राधिकरणामार्फत औषध खरेदीचे आदेश दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या परळी वैजनाथ घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांच्या 531 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला आज मान्यता मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. परळी इथल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर विकासाकरता 286.86 कोटी रुपयांचा सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाचा मूळ आराखडा 133 कोटी रुपयांचा होता. मात्र मंदिरात दगडी भिंत बांधून जीर्णोद्धार करणं, यात्री प्रतीक्षालय अशी 92 कामं असल्यानं कामांचा खर्च वाढला आहे. या बैठकीत श्री क्षेत्र घृष्णेश्वर तीर्थक्षेत्राच्या सुधारित 163 कोटी आणि सप्तशृंगी देवी या तीर्थक्षेत्राच्या 81.86 कोटी सुधारित आराखड्यालाही मान्यता देण्यात आली. इथं येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं दक्षता घ्यावी आणि परिसरात पर्यटन वाढीसाठी देखील प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. दसरा आणि नवरात्रोत्सव काळात मुंबईसह परिसरात महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वाखाली रामलीला कार्यक्रमाचं मुंबईत मोठ्या धूमधडाक्यात आयोजन केलं जाणार आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी समाजमाध्यमातून ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र रामलीला मंडळाच्या प्रतिनिधीसोबत लोढा यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत मुंबईत रामलीलांच्या आयोजनावेळी आजवर आलेल्या अडचणींवर तोडगा काढत मुंबई महापालिकेला त्यांनी काही निर्देश दिले होते. त्यानुसार रामलीला कार्यक्रमासाठी एक खिडकी योजना तयार केली आहे. त्याचप्रमाणे मैदानाच्या भाड्यामध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. रामलीला कार्यक्रमाच्या परिसरात फिरत्या शौचालयासारख्या विविध सुविधा उपलब्ध केल्या जाणार असून अग्निशमन सेवाही मोफत उपलब्ध होणार आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकांवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात एकत्र सुनावणी होणार आहे. अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करणारी याचिका शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांनी सादर केली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा न्यायालयानं हे आदेश दिल्याची माहिती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाहीचं पालन झालं नाही याचा पुनरुच्चार अजित पवार गटानं आज केंद्रीय निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीत केला. पक्षाच्या गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात तसंच नियुक्तींमध्ये लोकशाही मूल्यांचं पालन झालं नाही असा दावा अजित पवार गटाचे वकील नीरज कौल यांनी केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि त्याच्याचकडे सर्वाधिक सदस्यांचा पाठिंबा आहे असा दावा या गटानं केला. या प्रकरणी पुढची सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार आहे अशी माहिती शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली. यावेळी शरद पवार गटाचा युक्तिवाद सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम 25 ऑक्टोबरला सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. मतदार यादी फेरतपासणीच्या संदर्भातला अहवाल देण्यासाठी आणखी 2 आठवड्यांचा अवधी देण्याची मुंबई विद्यापीठाची विनंती न्यायालयानं आज मान्य केली मात्र पुन्हा मुदतवाढ देणार नसल्याचं स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. निवडणूक आयोगानं आज 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला मतदान होईल, मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला, तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला, तर मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या सर्व राज्यांमध्ये 3 डिसेंबरला मतमोजणी होईल असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा अमेरिकन अर्थतज्ज्ञ क्लॉडिया गोल्डिन यांना जाहीर झाला आहे. त्या हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. अर्थव्यवस्थेत महिलांचं योगदान आणि कमाई याविषयीच्या विस्तृत संशोधनाबद्दल गोल्डिन यांची निवड केल्याचं एल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसनं सांगितलं. कृषीप्रधान अर्थव्यवस्थेकडून औद्योगिकीकरणाकडे जगाची वाटचाल होत असताना महिलांना घर संसाराच्या मर्यादा पडल्यानं एकूण अर्थव्यवस्थेत त्यांच्या श्रमाचा सहभाग जवळजवळ 200 वर्ष वाढलाच नव्हता. 20व्या शतकाच्या सुरुवातीला सेवा क्षेत्रात वाढ झाल्यानंतर महिलांच्या सहभागात वाढ दिसू लागली असा निष्कर्ष गोल्डिन यांच्या संशोधनानं मांडला आहे. महिला आणि पुरुषांच्या श्रममोजणीत तफावत असल्याचंही त्यांनी मांडलंय. सुमारे 10 लाख डॉलर्स मूल्याचं हे पुरस्कार येत्या डिसेंबरमध्ये ऑस्लो आणि स्टॉकहोम शहरात समारंभपूर्वक प्रदान केले जातील. विजेत्यांना 18 कॅरेट शुद्धतेचं सुवर्णपदक आणि सन्मानपत्रही दिलं जातं. गुंतवणुकीसाठी भारत एक आदर्श ठिकाण असल्याचं केंद्रीय बंदरे विकास मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. या महिन्याच्या 17 ते 19 तारखेदरम्यान मुंबईत होणाऱ्या जागतिक सागरी परिषदेच्या अगोदर मुंबईत आयोजित एका वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारनं गेल्या दशकभरात घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे, विशेषतः सागरमालासारख्या प्रकल्पांमुळे भारताची मालवाहू हाताळणी क्षमता अनेकपटींनी वाढली असल्याचं ते म्हणाले. भारतीय लष्करातले जवान पांडुरंग तावरे यांच्यावर बीड जिल्ह्यातल्या काकडहिरा इथल्या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिक्कीममध्ये तिस्ता नदीला आलेल्या पुरात तावरे आपलं कर्तव्य बजावत असताना वाहून गेले होते. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तावरे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. लेखक हिरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर इथं हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. शिंदे यांनी कुलकर्णी यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज 483 अंकांची घसरण झाली आणि तो 65,512 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 141 अंकांची घसरण नोंदवत 19,512 अंकांवर बंद झाला. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरची पुण्याकडे जाणारी वाहतूक उद्या दुपारी 12 ते 2 या वेळेत पूर्णतः बंद राहणार आहे. अमृतांजन पूल आणि पुणे वाहिनीवर खंडाळा बोगदा इथं हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत केलं जाणार आहे. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार घेतल्याची माहिती हवामान विभागानं आज दिली. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. येत्या 2 दिवसात राज्यातलं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात आणखी 25 जिल्हा रुग्णालयं सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर शुक्रवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात एकत्र सुनावणी. विधानसभा अध्यक्षांनाही नोटीस. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाहीचं पालन झालं नसल्याचा अजित पवार गटाचा केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पुनरुच्चार. आणि राज्यातल्या बहुतांश भागातून नैऋत्य मोसमी पावसाची माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.